मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः मातु मां भवे ज्ञानेशाङ्ग्रिसरोजलुब्धमधुप स्वामीस्वरूपाङ्किता सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचिद्वपूर्ण सततम् तुल्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थः अक्षर उच्यते। या लोकामध्ये दोन पुरुष अस्तित्वात आहेत, द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरः च एव अक्षरः एव च। एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे। संसारात अशा प्रकारचे हे दोन पुरुष आहेत। क्षर सर्वाणी भूतानी, सर्व भूत मात्र हा क्षर पुरुष आहे। कुटस्था हा अक्षर उच्चते आणि त्याच्या त्या भूतमात्रांमध्येच असणारा कूट म्हणजे गुढत्वाने लपून राहिलेला असा अक्षर पुरुष आहे असं सांगितलं जातं। प्रथमच मी सांगतो की या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे आणि जो अर्थ लावलेला आहे तो या आत्ता केलेल्या सरळ अर्थापेक्षा वेगळा आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी जीव पुरुष हा क्षर पुरुष सांगितलेला आहे आणि जीव पुरुषाची घन सुषुप्त अज्ञानाची स्थिती ही अक्षर पुरुष अशी सांगितलेली आहे। असं असल्यामुळं या श्लोकावर जे निरूपण मी करीन ते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण याच्यामध्ये थोडा फरक तुम्हाला आढळेल। असं का हे कळत नाही, वास्तविक क्षरपुरुष म्हणजे भूतमात्रादी जगत, अक्षरपुरुष म्हणजे त्या जगताच्या भूतमात्रांच्या अंतर्यामी असणारा जीवरूप कुटस्थ। सातव्या अध्यायाच्या भाषेत भूमी आपाह अनलह वायुः खम मनः बुद्धी एवच ही अष्टधा प्रकृती अपरा प्रकृती म्हणून ओळखली जाणारी, बाहेरचं कवच पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा प्रकारची ही अष्टधा प्रकृती ही अपरा प्रकृती आणि त्याच्या अंतर्गत त्याच्या आत वास करणारी जीवरूपाने असणारी प्रकृती ही परा प्रकृती असं सातव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं। तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ योग सांगत असताना देखील जे क्षेत्र ते हे शरीर म्हणजे क्षेत्र आणि शरीराच्या आत वास करणारा तो क्षेत्रज्ञ असं सांगितलं। हेच निरूपण प्रकृती पुरुष योगाच्या अंगाने कपिल महामुनींच्या तत्वज्ञानाप्रमाणे सांगत असताना पुरुष आणि प्रकृती या नावाने सांगितलं. जीव प्रकृती त्याला ते पुरुष असं म्हणतात आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश इत्यादी ही प्रकृती असं त्यांनी सांगितलेलं आहे. आठव्या अध्यायामध्ये देखील आठव्या अध्यायाची सुरुवात अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूतभावोद्भवकरम विसर्ग कर्म संज्ञिता हा विषय सांगत असताना अक्षर अक्षरम ब्रह्म परमम अक्षर ब्रह्म म्हणजे ब्रह्म परम ब्रह्म म्हणजे अक्षर असं सांगितलं. इथे अक्षर म्हणजे कुटस्थ असं सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत तुम्हाला समजते ना मी काय म्हणतोय ते. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत इथं जो अक्षर आहे आणि भगवंतांनीही जो अक्षर म्हणून सांगितलेला आहे जीव पुरुष हा अक्षर पुरुष ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जीवाचीच घन सुषुप्त अज्ञान दशा म्हणजे अक्षर पुरुष. पण याच अक्षर या शब्दाचा उपयोग त्यांनी आठव्या अध्यायामध्ये ब्रह्माकरता केला. अक्षरम ब्रह्म परमम मूळ स्थिती ती अक्षर परम अशी ब्रह्मस्थिती स्वभाव अध्यात्म उच्यते आणि त्याला जेव्हा स्वचा भाव निर्माण झाला मीचा भाव निर्माण झाला तेव्हा मूळ माया निर्माण झाली त्याला त्यांनी तिथं अध्यात्म अशी संज्ञा दिली. त्या ठिकाणी अध्यात्म म्हणजे मूळ माया आणि त्याच्यातून जो भूत भावोद्भव कर विसर्ग भूत भाव सर्व भूत मात्र निर्माण होण्याची जी सृष्टी रचना झाली त्याला तिथं कर्म असं नाव दिलं. व्यापक जगद्व्याय कर्मचक्रामध्ये जगत उत्पत्ती हेच कर्म आणि त्या कर्मामध्ये आपण करत असलेली सगळी कर्म आली आणि या अशा प्रकारचं जगत निर्माण झाल्यानंतर अधिभूतम क्षरो भाव असं भगवंत म्हणाले. त्याच्यात जो अधिभूत आहे म्हणजे देह आहे त्याला मी जाणार आहे किंवा जो जाणार आहे क्षरतो नाहीसा होतो त्याला अधिभूत अशी संज्ञा दिली तो क्षर पुरुष इथला. आणि दुसरा अधिदैव अशी तिथं संज्ञा दिली तो इथं अक्षर पुरुष. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी अक्षर हे वेगळ्या तऱ्हेने संज्ञित केलेलं आहे. तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्राचं वर्णन करत असताना क्षेत्राची एकूण लक्षणं 36 सांगितली. महाभूतानी अहंकारो बुद्धीही अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. या सर्वांना जे विकारासहित असलेलं असं क्षेत्र असं म्हणतात. ही सगळी मिळून महाभूतानी पंचमहाभूत पाच अहंकारो पंचमहाभूत आहेत असं समजणं हा मूळ अहंकार. बुद्धी त्याच्या ठिकाणी असणारा त्याचा स्वतःचा इंटलेक्ट अव्यक्तमेवच या सगळ्या करता कारण प्रकृती एक लागते. ती कारण प्रकृती यांनी अव्यक्त असं म्हटलंय कारण या कारण प्रकृतीशिवाय नुसती पंचमहाभूत एकत्र केली त्याच्यात बुद्धी मिसळली त्याच्यामध्ये अहंकार मिसळला असं करता येत नाही. त्या अहंकारालाच घन सुषुप्त अशी एक अव्यक्त कारण दशा असते. अशा प्रकारे पाच महाभूत अहंकार एक सहा बुद्धी 1, 7, अव्यक्त 1, 8, इंद्रिय आणि दशैकंच 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय मिळून 10, आणि त्याच्यामध्ये दशैकंच अजून 1 म्हणजे मन 11, पंचच इंद्रिय गोचरः 5 इंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्यांचे 5 विषय, ज्ञानेंद्रियांचे 5 कर्मेंद्रियांचे 5, असे 10 10 20 21 झाले, आधीचे 8 21 8 29, इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात या सगळ्यांचा संघात, चेतना त्याला प्राप्त झालेली चेतना आणि धृती यांना धारण करण्याची शक्ती, हे सगळे मिळून 7, अशी 36 तत्व होतात. मला सांगायचं असं की हा विषय वेगवेगळ्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आधी आलेला आहे. 2 प्रकारचे पुरुष आहेत, 1 क्षर पुरुष 1 अक्षर पुरुष. क्षर सर्वानी भूतानी, क्षर म्हणजे सर्व भूत मात्र, अक्षरः कूटस्थ अक्षरः उच्यते, जो कूटस्थ आहे त्या क्षराच्याच आत असणारा सूक्ष्म गुप्त असा, त्याला अक्षर असं म्हणतात. आणि हा क्षर आणि अक्षर मिळूनच आपल्याला एकंदरीत दृश्य दिसतं. एक मुंगी आहे, ती तुरु 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 पळते, तिचा पंचभूतिक देह आहे आणि त्या देहाला चालवणारा एक देही आहे. एक हत्ती आहे, किती टन वजन असेल, हत्ती स्वतःचं शरीर घेऊन जातो, पंचभूतिक देह आहे आणि त्या देहात आत असणारे चैतन्य आहे, जीव चैतन्य आहे. त्या जीव चैतन्याला एवढा मोठा देह वाहून न्यायला काही अडचण नाही, सहज घेऊन जातो. एक झाड आहे की जे फुला फळांनी बहरलेलं आहे, डवरलेलं आहे, हे जे झाड आहे, हे झाड ही क्षर प्रकृती. आजची पानं उद्या गळून जातात, हिवाळ्यात हिवाळ्याच्या शेवटी पानं गळती होते, परत चैत्रामध्ये पानं येतात, नवीन पालवी फुटते. क्षर प्रकृती, निघून जाणारी, फुलं येतात ती गळून पडतात, परत कळ्या निर्माण होतात, परत फुलं होतात, फळं होतात, फळ देठापासून अलग होतात, परत फळं होतात. ही सगळी क्षर प्रकृती. आणि या झाडाचा आतच असणारी जीव प्रेरणा, जिवंत राहण्याची प्रेरणा, ही अक्षर प्रकृती, जीव प्रकृती. आतापर्यंत कोणालाही वृक्षाच्या आत असणारी जीव प्रेरणा समजलेली नाहीये. हे समजलेलं आहे की मुळ पाताळातून म्हणजे जमिनीतून पाणी शोषून घेतात, हे समजलेलं आहे. आणि ती अशा करतात शोषून घेतात की त्यांना पाण्याचा शोष पडतो, वर सूर्य असतो, ते झाड तापत असतं, ती पानं सूर्याला सन्मुख असतात, त्याचं बाष्पीभवन होतं, खालून पाण्याची आवश्यकता असते. हे सगळं समजतं, पण हे सगळं करवतं कोण हे कळलेलं नाहीये. ते झाड वटतं, ते झाड मरतं, म्हणजे त्याला काय सोडून जातं हे कळलेलं नाहीये. कोणालाही कळलेलं नाही की व्यक्ती जेव्हा जाते, मृत होते, तेव्हा काय सोडून जातं. सगळे व्हायटल ऑर्गन्स एकामागोमाग एक बंद पडतात, हे खरं आहे. ते चालू होते तेव्हा कोण चालवत होतं का? आपोआप मशीन चालवत होतं, कोणीतरी याला चालवत होतं, कोणाच्या तरी अधिष्ठानावर देह जन्मतो, मोठा होतो, त्याला अवस्थात्रय, बाल्य, कौमार्य, यौवन, जरा, मृत्यू, जन्म, अशी बऱ्याच अवस्था त्याला प्राप्त होतात. कोणाच्या अधिष्ठानावर होतात का? उगीच हे सगळं चालतं. उगीच जर चालत असेल, जर जीव प्रकृतीच नसेल, तर मग सर्वत्र हे असायला पाहिजे होत, पण लाकडाच्या ओंडक्याला नाहीये ना ते, दगडामध्ये ते नाहीये ना, पंचभौतिकच आहे. असं असल्यामुळं एक क्षर प्रकृती आहे, कवच आहे, देह आहे, आणि त्याच्या आत असणारी एक जीव प्रकृती आहे असं मानावंच लागतं. आणि या जीव प्रकृतीमुळे तो आहे असंच म्हटलं जातं. तो जर नसेल, ही जीव प्रकृती नसेल, तर तो गेला असं म्हणायची वेळ येते. इंद्रिय तर जाग्यावरच असतात, पण डॉक्टर डोळा उघडून किती जवळ बॅटरी मारतात, अगदी जवळ, तरी देखील डोळ्यात काही हालचाल होत नाही. आणि जीव प्रकृती आत असेल तेव्हा डोळ्यात बॅटरी मारल्याबरोबर डोळ्याची भावली लहान होते. आत प्रखर प्रकाश जातो, डोळ्याची भावली लहान होते ना. कोणामुळे होते? का आपली आपण होते? या सगळ्या देहाला देखील चालवणारी सत्ता कोण आहे? कोणी आहे की नाहीये? आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, चालते शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरी विण, त्याला हरी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तुम्ही अव्यक्त शक्ती म्हणा, परमात्मा म्हणा, देव म्हणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. एक चैतन्य जरी असलं तरी ते चैतन्य जेव्हा घरामध्ये नातू देखील असतो, लहान मुलही असतं, त्याचे आई वडीलही असतात, आणि त्या आई वडिलांचे देखील आई वडील असतात, एकच चैतन्य, पण अशा विविध देहांच्या रूपानी चांगलंच खुलतं, मजा येते घरात. हा क्षर पुरुष आहे, हा येणारा जाणारा असा आहे, जन्मणारा आहे, मरणारा आहे, त्यामुळे जग टवटवीत आहे. पण त्याच्यातला जो अक्षर पुरुष आहे, जीव पुरुष आहे, त्यामुळे हा क्षर पुरुष आहे. अशा प्रकारे हे दोन पुरुष आहेतच. सातव्या अध्यायाच्या भाषेत एक पराप्रकृती आणि एक अपराप्रकृती या आहेतच. आणि तिथं असं सांगितलं की मत्ता हा परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. या पर आणि अपराप्रकृती जरी दिसल्या तरी देखील मी सर्वांच्या पलीकडे आहे, माझ्या पलीकडे कोणीही नाही. हे पर आणि अपर अशा या प्रकृती माझ्या अलीकडच्या आहेत आणि मीच धारण केलेले आहेत. मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. जसं सूत्रामध्ये मणी ओवावेत तशा प्रकारे या परा आणि अपरा प्रकृती मीच धारण केलेले आहेत असं म्हटलंय. तेराव्या अध्यायामध्ये देखील हा पुरुष आणि परमात्मा आहे, पुरुष आणि प्रकृती आहे, ही पुरुष आणि प्रकृती एका परमात्म्यामुळे आहे असं सांगितलेलं आहे. परमात्माच पुरुष झाला, परमात्माच प्रकृती झाला, अव्यक्त चैतन्य किंवा ब्रह्माचाच एक भाग अतिजड झाला, पंचभूतिक, आणि एक चैतन्यमय झाला. आणि चैतन्य आणि जड यांच्या एकत्रित निवासाने देह चालू आहे आणि देहापासून परत देह निर्माण होतो. अद्भुत घडामोड आहे. फळ परिपक्व होतं, त्याच्यात बिया असतात, प्रत्येक बी मध्ये एक वृक्ष करण्याचं सामर्थ्य असत. केवढी अद्भुत गोष्ट आहे. अशा प्रकारे हे दोन प्रकारचे पुरुष, एक क्षर पुरुष आणि एक अक्षर पुरुष आहेत. आणि हे त्यांचं पहिलं विधान आहे. त्याच्या पुढे त्यांना पुरुषोत्तमाबद्दल सांगायचं आहे, म्हणून हे भगवंतांचं पहिलं विधान आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षराहाच अक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कुटस्थः अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहृता. त्या उत्तम पुरुषापर्यंत जाण्यासाठी आधी आपल्या लक्षात येण्यासाठी हा क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष सांगितलेला आहे. आता मी बोलतोय तर तुमची शरीर इथे येऊन बसलेली आहेत. एका परीने क्षर पुरुष बसलेला आहे आणि त्या क्षर पुरुषाला अक्षर पुरुष घेऊन आलेला आहे. तुम्ही असे बसलात आणि मागे लवंडत नाही, पुढे पडत नाही, बाजूला पडत नाही, याचं कारण अक्षर पुरुषांनी तुम्हाला धारण केलेलं आहे. म्हणून नाहीतर असाचा असा माणूस बसणं देखील शक्य नाही. बसला तर पडेल, उभा राहिला तर पडेल, चालणं तर शक्यच नाही. पण हा अक्षर पुरुष आहे, त्या अक्षर पुरुषांनी क्षर पुरुषाला सांभाळलेला आहे. क्षर पुरुष इथे येऊन बसला, पंचभौतिक देह, तुम्ही म्हणजे माझ्या समोर ठेवलेले अडीच अडीच फुटाचे मातीचे ढिगारे आणि तुम्ही याच्यात काही फरक नाही. आणि तुमच्या समोर माझ्यासारखी एखादी अडीच फुटाची ढिगाऱ्यासारखी व्यक्ती तशी निश्चितच आहे. मी बोलतो आहे माझ्या आत असणाऱ्या चैतन्यामुळं आणि तुम्ही ऐकता आहात तुमच्या आत असणाऱ्या चैतन्यामुळं. तुमच्या आत चैतन्य आहे, ते चैतन्य ऐकतंय, ते चैतन्य समजून घेतंय. समजून घेण्यासाठी त्यांनी बुद्धीचा आधार घेतलाय. मी बोलतोय तर काही गोष्टी तुम्हाला पटतायत, मन म्हणतंय की बरोबर आहे. काही गोष्टींना मन एखाद्या वेळेला प्रश्न विचारतंय की असं कसं असू शकेल. हे चैतन्याच्या आधारावर चाललेलं आहे. अशा प्रकारचे हे दोन पुरुष या संसारामध्ये एका देहामध्ये नांदतात. मग तो म्हणे गा सव्यसाची, तई ये संसार पाटणींची वस्ती सावया ताची दुपुरुषी. या संसार रूपी नगरामध्ये वस्ती जी आहे ती वस्ती ही अगदीच दोघांची आहे. तसं म्हटलं तर पुष्कळ लोकसंख्या असली तरी देखील वस्ती दोघांचीच आहे. एक क्षर पुरुष, एक अक्षर पुरुष, दोघांच्याच वस्तीचं हे नगर आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथं जास्त गर्दी नाहीये. जैसी आघवाची गगनी नांदत दिवो रात्री दोन्ही, तैसे संसार राजधानी दोन्हीची हे संसार रूपी राजधानी मध्ये काय लिहिलंय. गगनामध्ये जसे फक्त दिवस आणि रात्र दोनच असतात, सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला, रात्र मध्यरात्र पहाट आपल्याला, इथं जमिनीवर, आकाशामध्ये हा काही प्रकार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. फक्त दिवस आणि रात्र जसे असावेत आणि काही तिचा पुरुष आहे तरी तो या दोहींचे नाव नस आहे. त्याच्याबद्दल पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं जाईल. हे दोनच आहेत असं नाही, अजून तिसरा आहे. पण जेव्हा तो तिसऱ्या पुरुषाचा बोध होतो तेव्हा क्षरही संपतो आणि अक्षरही संपतो. क्षर पुरुषाचं आणि अक्षर पुरुषाचं नावही त्याला सहन होत नाही असं ते म्हणतात. जो उदयला गावेसी खाये दोही ते या, जो उदयाला आला उत्तम पुरुष, तर या नगरीसह संसार नावाच्या नगरीसह क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांना मिटवून टाकतो. तरी ते तव गोठी असो, पण ती आत्ता ते आत्ताचा निरूपणाचा विषय नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आधी दोन्हींची हे परी असो, या दोन्हींबद्दल आधी काय ते ऐका. जे संसार ग्रामा वसो आले असती, जे संसार रूपी ग्रामामध्ये वस्ती करहून आलेले आहेत. एक अंधळा, वेडा, पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू, त्याच्यातला एक आहे तर तो निरवयव आहे, अवयवच नाहीत. त्यामुळं तो पाहू शकत नाही, त्याला कुठलं साधन नाही, बुद्धी इत्यादी। त्यामुळं धरा की तो वेडा आहे, त्याला हात पाय नाहीत, तो पंगू आहे। येर सर्वांगे पुरता चांगू, आणि जो दुसरा आहे तो सर्वांगाने अगदी परिपूर्ण आहे, त्याच्या परिपूर्णतेचं काय सांगावं। काय मनुष्याचा जन्म होतो, बाळ जन्माला येतं, काय आश्चर्य वाटतं, सगळं जागच्या जागेवर, केस डोक्यावर, भुवयांचे केस देखील थोडे थोडे दिसतात, डोळ्याला पापण्या असतात, किती आश्चर्यकारक। मध्ये एका अगदी लहान बाळाला, म्हणजे एक दिवसाच्या बाळाला मी पाहायला गेलो होतो, तर त्यांनी मला पाहून जीभ दाखवली। त्यांनी असं का केलं कोण जाणे, ते जीभ देखील वेळावत, रडत, त्याला भूक लागते, हात पाय सगळं जागच्या जागी उत्तम सुंदर। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक अंधा वेडा पंगू जो जीव दशेला असतो त्याला काहीच नाही, त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाहीत, तो आपला आपण चालू शकत नाही। आणि जो दुसरा असतो देह पुरुष, तो पुरता चांगू, उत्तम, सगळ्या अंगाने उत्तम, प्रत्येक हाताला पाच बोट, पायाला पाच बोट, परी ग्राम गुणे संगू घडला दोघा। एक अंधळा पंगू वेडा म्हणजे बुद्धी नावाचे इंद्रिय नसलेला, आणि दुसरा अगदी पुरता, सगळं त्याला आहे असा चांगू आणि अतिशय सुंदर। पण या संसार रूपी ग्रामामध्ये आल्यामुळं ग्राम गुणे संगू घडला दोघा, ते एकमेकांशी बांधले गेले, त्यांना संग एकमेकांचा लाभला। तया एका नाम क्षरू, त्याच्यातला एक तो क्षर पुरुष, येरा ते म्हणती अक्षरू, इही दोहीची परी संसारू कोंदला असे। आणि हा सगळा संसार या क्षर आणि अक्षर पुरुषांनी भरून गेलेला आहे, कोंदून गेलेला आहे। आता क्षरू तो कवणू, अक्षरू तो किम लक्षणू, किती सुंदर लिहिले बघा। आता क्षर कोण, कसा ओळखायचा, अक्षराचं लक्षण काय, हा अभिप्राय संपूर्ण विवंचुगा, हा अभिप्राय आता संपूर्णपणाने विवरण करून सांगू। तरी महद अहंकारा लागून या धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैगा। महद म्हणजे मूळ मायेपासून, मूळ माया त्रिगुण पंचमहाभूत त्यांची समन्वयात्मक कर्म पर्जन्यादी सगळ्या क्रिया कर्म, सृष्टीची भूतमात्रांची उत्पत्ती आणि गवताची उत्पत्ती, आणि त्या तृणाचं अग्र, मूळ मायेपासून तृणाग्रापर्यंत। तरी महदा महद अहंकारा लागून या धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैगा, तृणाचं अग्र किंवा तृणाचं मूळ इथपर्यंत जे काही साने थोर चालते अथवा स्थिर, जे काही लहान मोठ चालणार चर अथवा स्थिर अचर, डोंगर पर्वत दगड इत्यादी, किंबहुना गोचर मन बुद्धी सिजे, चर अचर जे मन आणि बुद्धी यांना गोचर आहे समस्त असं सर्व. अक्षर पुरुष मनाला समजत नाही, बुद्धीला समजत नाही, पण मना बुद्धीला समजत असं सर्व. जेतुले पाच भौतिक घडते, जेवढं जेवढं म्हणून पंच महाभूतांनी घडत, सगळे देह, मनुष्याचे देह, पशु पक्ष्यांचे देह, वनस्पती वृक्षादींचे देह, जे नामरूपा सापडते आणि जे ओळखण्यासाठी त्याला नाम रूप वगैरे सगळं असतं असं नाव हे द्यायला लागतं. मनुष्य, कुत्रा, गाय आणि काय बरेच प्राणी सांगता येतील. या कशाला जर नावं नसतील तर काय उपयोग आहे, ओळखायचं कसं? म्हणून नामं दिली गेली. बाकी तसंच तसं एखादं स्टील पिक्चर जसं असावं तसं खरं हे विश्व आहे. इथं जे हलतंय वगैरे सगळं त्याला तसा अर्थ काही नसला तरी देखील नाम द्यायला लागतं, त्याला रूप देखील असतं. गुणत्रयाच्या पडते कामठा जे आणि त्याला सत्व रज आणि तम हे तीन गुण देखील असतात. रजामुळे त्याला भूक लागते, भूक भागवण्यासाठी ते व्यवहार करतं, ते स्वस्थही बसून असतं, त्याला झोपही लागते. तसं जर पृथ्वीवरचे प्राणी मात्र पाहिले तर बहुंशी प्राणी मात्र यांना डोकं, त्याच्या आत सगळी यंत्रणा, मेंदू, सगळी ज्ञानेंद्रिय, खाण्याकरता, ऐकण्याकरता, पाहण्याकरता सगळं आवश्यक ते डोक्यात बसवलेलं. कोणताही प्राणी घ्या, पाठीचा मणका, जे खाईल ते पचवण्यासाठी पोट, पचनक्रिया, पचन संस्था आणि चार पाय. माणसाला दोन पाय आणि दोघांचा तो हात म्हणून उपयोग करतो असं धरा. बाकी सगळी रचना अशी, सरपटणारे असोत, चार पायावर चालणारे असोत, दोन पायावर चालणारे असोत. विशिष्ट परिस्थितीत एखादा जीव मनुष्य झाला, एखादा गाढव झाला, एखादा सरडा झाला, किती चमत्कृती पूर्ण. जेतुले पाच भौतिक घडते, जे नामरूपा सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठा जे, त्रिगुणांच्या टांगसाळीतून जे बाहेर पडतं, धडाधड नाणी छापली जात आहेत, तयार होत आहेत, भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, भूतरूपी भूताकृती ची नाणी तयार होत आहेत. आपण म्हणजे जणू नाणी टांगसाळीतून बाहेर काढलेली, ज्या भांगारानी म्हणजे सुवर्णानी ती घडतात. काळाशी जू खेळणे जिही कवडा, ही सगळी भूताकृतीची नाणी ही काळाबरोबर जुगार खेळतायत कवड्यांनी आणि काळ त्यांना घेऊन जातोय. जर दान पडलं ठीकठाक तर जीवन मिळतं, थोडं इकडं तिकडं पडलं तर काळ घेऊन जातो. जाणणीची विपरीते जे जे काही जाणी जेते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या, प्रतिक्षणी निर्माण होणं आणि प्रतिक्षणी निमणं, नाहीस होणं असं चाललेलं आहे. रोज कॉर्पोरेशनच्या जन्म मृत्यू विभागामध्ये एकच आहे, तिथं जन्माची नोंद होतीये, रोज मृत्यूची नोंद होतीये, एकाच ठिकाणी जाऊन नोंदी कराव्या लागतात. काही विपरीत जाणावं लागतं, त्याला मृत्यू असं म्हणतात. त्या मनाने काही जाणणं हे फार आनंदाचं असतं, त्याला जन्म असं म्हणतात. जाणण्याची विपरीते जे जे काही जाणी जेते ते प्रतिक्षणी निमते होऊन या. ते होतं नाहीस होतं, होतं नाहीस होतं. अगा काढूनी भ्रांतीचे डांग, उभवी सृष्टीचे अंग. हे असो बहु जग नाम जया. भ्रांतीरूपी डांग म्हणजे यज्ञ करताना जी अरणी असते की नाही, त्या अरणीमध्ये एक लाकूड उभं करून ते घुसळतात आणि अग्नी निर्माण होतो. अगा काढूनी भ्रांतीचे डांग, भ्रांतीरूपी लाकूड त्या डांग म्हणजे अरणीमध्ये उभी करून भरपूर घुसळण रोज चाललेली आहे आणि त्यामुळे सृष्टी रूपी दृश्य निर्माण होत आहे. हे असो बहु जग नाम जया. हे बोलणं खूप झालं, ज्याला जग असं म्हणतात. पै अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे. अष्टधा प्रकारचं भिन्न भिन्न असं जे प्रकृती मिशानी दाखवलेलं होतं सातव्या अध्यायामध्ये रेफरन्सेस येतात, पण अर्थ करताना अगदी शेवटी या सगळ्याला जो जाणणारा तो क्षेत्र असं म्हटलंय त्यांनी. अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे, अपराप्रकृती या अंगाने ज्याचं वर्णन केलेलं आहे असं जे क्षेत्र द्वारा 36 भागी केले. आता आपण 36 क्षेत्राची लक्षणं पाहिली, त्याचंही वर्णन केलंय. जे क्षेत्र या नावाने 36 भागामध्ये विभागलेलं आहे हे मागील सांगो किती. अगा आताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिले, या अध्यायाच्या प्रारंभीच वृक्षाच्या योगानी रूपकानी ज्याचं वर्णन करून सांगितलं ते आघवेची साकारे कल्पुनी आपण या आपण पया पुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची. जे वृक्षाकार रूपकानी सांगितलं ते सर्वच्या सर्व साकार होऊन आपण पया पुरे आपलं आपणच जणू एक नगर व्हावत असं झाले असे तदनुसारे चैतन्याची. त्यानुसार चैतन्यच हे नगर अशा प्रकारे धारण करतं. ते असं म्हणतायत हे सर्व साकार जे झालं पंचभूतातल्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी घेऊन त्याच्या प्रकाराने ते साकार होतं. मनुष्य मनुष्यासारखा साकार होतो, घार घारी सारखी, मांजर मांजरी सारखं असं या संसार रूपी नगरामध्ये जे साकार होतं झाले असे तदनुसारे चैतन्याची, त्या त्या प्रकारे चैतन्यच साकार होतं असं ते म्हणतात. जैसा कुहा आपणची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे. सिंह विहिरीच्या काठावर आला आणि त्याने विहिरीत डोकावून पाहिलं आणि त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं आणि त्याला असं वाटलं की इथं अजून एक सिंह कसा आला. मी जंगलचा राजा असताना या क्षेत्राचा इथं दुसरा कोण आला म्हणजे याचा अर्थ असा की ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी देखील हिसाब नीतीची पुस्तकं प्रसिद्ध झालेली होती. हा पौराण चौकातून जैसा कुहा आपण जी बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, स्वतःच प्रतिबिंब पाहिल्यानंतर सिंह क्षोभून उठला, मग क्षोभला समारंभे घाली जेथ घाली तेथ, मग क्रोधाविष्ट होऊन त्यांनी तिथं उडी घालावी त्या विहिरीमध्ये, का सलिली असतची असे जळाच्या वरच्या नभावर असतच खरं म्हणजे सलिली असतची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे, अगदी पाण्याच्या वर आकाश असतं पण ते जसं पाण्यातच प्रतिबिंबित होत, अद्वैत होऊन तैसे द्वैत घेते, मुळात एकच चैतन्य असलं तरी माया योगाने ते द्वैतात्मक भासायला सुरुवात होते. अर्जुनागा यापरी साकार कल्पुनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. साकाराची कल्पना करून या देहरूपी नगरीत संसार रूपी नगरीत आपल्या आत्मविस्मृतीची निद्रा जिथं घेत राहतो ती क्षर प्रकृती म्हणून सांगितली. आपली वेळ संपली, वेळ इतकी भरभर संपते, तुम्हाला तरी वाटलं पाऊण तास संपला. ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे निरूपण आहे ते इतकं उत्कृष्ट आहे की असा काळ थांबून जातो. 45 मिनिटं 10 मिनिटांसारखी वाटावीत हे आश्चर्यासारखंच आहे, पण झालं. पुढचं निरूपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.